नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबर दिता. मुखेल खबरो. सर्गेस्त मनोहर परिकार हांच्या जयंती निमतान आयज मिरामार हांगच्या स्मारकाचेर फुलां भेटोवन मुखेलमंत्र्यांनी आर्गां ओपली. 2027 पयली चिंबलातली सगळीं घरां नावार जातली अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी लोकांक दिलां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पिंटो बंडाच्या यादीन पणजे हांगा साल्वादोर डिसोजा गार्डन पिंटो बंडाच्या हुतात्मा स्मारकाक आर्गां ओपली. आनी फीट इंडिया संडीज ऑन सायकल हो भारत सरकारचो मुखेल उपक्रम फाल्यां आयतारा गोंयांत आयोजीत केला अशी माहिती स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे उपसंचालक मयंक श्रीवास्तव हांणी पत्रकार परिषदेंत दिल्या. पुराय खबरो. सर्गेस्त मनोहर परिकर हांणी आधुनीक गोंयची बुन्याद घाली. तांणी सुरू केल्ली उदरगतीची कामां आमच्या सरकारान पुराय केले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. शेनवारा परिकर हांच्या जयंती निमतान मिरामार हांगच्या स्मारकाचेर फुलां ओपून मुखेलमंत्र्यांनी आर्गां ओपली. ह्या वेळार प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उप्पल परिकर आनी हेर वांगडी हाजीर आशिल्ले. भाजपा फुडारी मनोहर परिकर हांणी नवे प्रकल्प सुरू केल्ले. कांय प्रकल्प ते आसतना पुराय जाले. तांणी सुरू केल्ली कांय कामां आपणे पुराय केली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. आयज आमी तांकां गोंय सरकार वतीन आनी लोकां वतीन आर्गां ओपतात अशें तांणी मुखार म्हटलां.
परिकर जी की आज जयंती है और इस अवसर पर मैं गोवा सरकार की तरफ से, गोवा के लोगों की तरफ से उनको श्रद्धांजलि देता हूं. मुझे गर्व है क्योंकि उन्होंने जो जो प्रोजेक्ट स्टार्ट किए थे, आज भी लोग जो स्कीम हो या इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट उनके नाम से आज याद करते हैं. स्पेशली विद द मनोहर इंटरनेशनल एयरपोर्ट जो उनके वक्त शुरू हुआ था, वो प्रोजेक्ट आज कम्प्लीट हो सका. सभी इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हमने उनके कार्यकाल में जो शुरू हुए थे, वो सभी प्रोजेक्ट हमने पूरे आर्किटेक्ट ऑफ द मॉडर्न गोवा के नाम से उनको जाना जाता. फिर एक बार मैं गोवा लोगों की तरफ से, गोवा की सरकार की तरफ से मैं उनको आज श्रद्धांजलि देता हूँ.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हांणी आपल्या उलोपांत म्हटला की
मनोहरबाब परिकर यांनी गोयच्या विकासाची एक मुहूर्तमेट भारतीय जनता पक्षाच्या सरकाराचं पहिलं चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री म्हणून रोयली आणि तरेतरेच्या सामाजिक हातून एक आंती हाडली. गरिबा खातीर, गरजो खातीर, अशा बुजुर्गां खातीर नवी नवी स्कीम भरून मनोहर परिकर अशे तरेचे एक मनीस आले की तांकां गरिबां विशीं खूब कळको आशिल्लो. आमी सगळे राजकारण जे आसा ते शुद्ध जावचे, राजकारणां ते एक बऱ्या लोकांच्या उपयोगाक पडले, ह्या पद्दतीन ताणें राजकारण करून फुडले पिढयेक सुद्धा एक बरी दिशा ताणें आपल्या कामातून दवरलेली आसा.
स्वर्गीय परिकर हांणी केल्लो वावर लोकांक सदांच याद उरतलो. मोपा विमानतळ, अटल सेतू सारखे प्रकल्प गोंयांत हाडून गोंय आधुनीक केलें अशें प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक हांणी म्हटलां. तांचो आदर्श घेवपा सारको ते इतले व्हड व्यक्तिमत्व आसा अशें तांणी मुखार म्हटलां.
मनोहर भाई एस गोयकारांक सगळ्यांक भाई ह्या नांवान परिचित आसा. ताणें केल्ली कामां ही शासनाची लोकांक याद उरतली. म्हाका याद जाता 24 ऑक्टोबर 2000 ताणी पयले मुख्यमंत्र्याची ही सगळ्या पळयान जेन्ना धुरां सांबाळी त्या पासून आतां पर्यंत तांकां एक दीस सुद्धा जालो ना असो ती कोणूच तांकां याद करनासतना फुडें गेला. ताणें केल्ली कामां ही तांकी कार्याची पावती जाली. ती मागीर दयानंद सामाजीक सुरक्षा योजना आसूं, नाल्या भितर तो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसूं किंवा मनोहर परिकर बाय लेन आसूं, अटल सेतू आसूं, अशे अनेक नवे नवे प्रकल्प तांच्यांनी गोंयांत हाडले.
या वेळार उलयतना खासदार तेजस्वी सूर्या आणि म्हटला की
मनोहर परिकर जी विशेष और विशेष रूप में गोवा के सबसे बड़े नेताओं में. उनके जीवन मेरे जैसे करोड़ों नौजवान के लिए प्रेरणा, देश के प्रति उनकी बद्धता, काम के प्रति उनके श्रद्धा और सार्वजनिक जीवन में जिस मौल्यों के आत्मसात कर जीना है, इसका एक आदर्श मनोहर जी ने हम सब के सामने रखे था. गोवा के आधुनिकरण हो या भारत के आर्म्ड फोर्सेस के मॉडर्नाइजेशन, इन दोनों के पीछे उनके विजन और कर्म शक्ति बहुत बड़ी खाब थी. उनके आखिरी सांस तक उन्होंने देश के लिए और गोवा के जनता के लिए काम की. सही
भाजप सरकारान म्हजे घर येवजण खाला घरां नावार करपाक सुरवात केल्यात. 2027 पयली चिंबलातली सगळीं घरां नावार जातली अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिलां. जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या प्रचारा निमतान इंदिरानगर चिंबल हांगा सभा जाली. ते सभेंत मुखेलमंत्री उलयताले. ह्या वेळार आमदार रुदाल फेर्नांडीस, झेडपी उमेदवार गौरी कामत, चिंबलचे सरपंच संदीप शिरोडकर आनी हेर पंच वांगडी हाजीर आशिल्ले. काँग्रेस सत्तेर आसतना चिंबला 20 कलमी आनी हाऊसिंग बोर्डाची घरां मोडपाची आशिल्ली, पूण तेन्नाचे आमदार विक्टोरिया फेर्नांडीस हांणी तांकां विरोध केलो आनी ती घरां वाटयली. आतां आमदार रुदाल फेर्नांडीस भाजपान येवन म्हजे घर येवजणे खाला घरां वाटोवपा खातीर फुडें सरला अशें मुखेलमंत्र्यांनी मुखार म्हटलां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पिंटो बंडाच्या स्मरणार्थ पणजेच्या साल्वादोर डिसोजा गार्डन हांगच्या पिंटो बंडाच्या हुतात्मा स्मारकाक आर्गां ओपली. ह्या वेळार मुख्य सचिव डॉ व्ही कांडावेलू, आयएएस, उत्तर गोवा जिल्होधिकारी श्री अंकित यादव आयएएस, पोलीस महानिरीक्षक श्री के आर चौरेसिया स्वतंत्र सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री रोहिदास देसाय आणि हेर हाजीर आशिले. पिंटो आणि गोयच्या पाद्री आणि बुद्वंतांचो पंगड हांच्या फुडारपणाखाला 1787 वर्षाचो पिंटो बंड व वसाहतवादी जुल्मा आड धाडसी उठाव आशिल्लो. शेकड्यांनी वर्षा पोरणी ही घटना असली तरी ही चळवळ गोयच्या प्रतिकाराची भावना आणि स्वाभिमान समता आणि स्वतंत्र्याच्या शोधाची एक बळिष्ठ याद म्हणून उभी रावता असे या वेळार मुखेलमंत्री दोतोर सावंत हांणी म्हळा. पिंटो बंडाच्या धैर्यान एक जाणवी काय पेटली जी फुडें गोंय मुक्ती चळवळीक उर्बा दिवपी थारली. हो बंड आयच्या तरणाट्या पिळगेक लेगीत अन्याय आड लढो दिवपाक आदर्श दिवपी आसा अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
एसआयआर सर्वेक्षणा उपरांत आतां 178,000 मतदारांची नावां वळेरेंतल्यान रद्द केल्यात. जाल्यार एसआयआर उपक्रमा खाला 10.84 लाख मतदारांचे मतदार वळेरी खातीरचे अर्ज एकठांय केल्यात अशी माहिती मुखेल वेंचणूक अधिकारी संजय गोयल हांणी आयज घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिल्या. 178,000 मतदार स्थलांतरीत मरण आयिल्ले खातीर गैरहजर वा डुप्लिकेट आशिल्ल्याचे फाटभुंयेर मतदार वळेरींतल्यान काडल्यात. एसआयआर प्रमाण नव्या मतदार वळेरीचो मसुदो 16 डिसेंबराक उक्तो करतले. ह्या वळेरीन जर कांय सुदारणा करपाक जाय जाल्यार 2 महिन्यांचो वेळ दवरला. जांची नावां कांय तांत्रीक कारणा खातीर रद्द जाल्यात तांकां मतदार वळेरींत नाव घालपाक प्रक्रिया करपाक ह्या 2 महिन्यांत मेळटली. 14 फेब्रुवारीक निमणी मतदार वळेरी उजवाडायतले अशी माहिती संजय गोयल हांणी दिल्या.
Goa had 11,85,034 voters. Out of that, 10,84,956, that is 91.55% enumeration forms have been received back and digitized. So, the total like digitization is 91.55%. The rest, that is 1,78,000 voters, which make 8.45% of the total enumeration form, they were taken as AHDD voters, which means absentee, shifted, death and duplicate voters. So, that figure stands at 1,78,000 total voters. So 15th January is the last date that you can file the claims and objection, and after that hearings will continue up to 7th February. So whatever claims and objections we receive during this 16th to 7th Feb, and anybody can file against ASGD also and they can also come for the notice also. So final roll will be published on 14th February 2026, and that is when the SIR process officially gets over.
4th स्थापणूक दिसा निमतान गोयातल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेन 11 आणि 12 डिसेंबराक कॉलरेक्टर कॅन्सराच्या एकत्रित व्यवस्थापनाचेर 2 दिसांची राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडिली. ह्या उपक्रमान आयुर्वेद तज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट, संशोधक आणि भौशीक भलायकी तज्ञ एकठांय हाडून कॉलरेक्टर कॅन्सराचेर वैजकी नदरेन संबंधित उपचार अल्गोदिरम तयार केलो. देशभरातल्या 30 तज्ञांनी ह्या कार्यशाळेत वांटो घेतिल्लो. तातून टाटा मेमोरियल सेंटर मणिपाल हॉस्पिटल गोंय, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे, CCRAS मुंबय, AIIA दिल्ली या सारख्या संस्थांच्या तज्ञांनी आपले विचार मांडले. फिट इंडिया संडीज ऑन सायकल हो भारत सरकारचो मुखेल उपक्रम फाल्यां 14 तारखेर आयतारा गोंयांत आयोजीत केला अशी माहिती स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे उपसंचालक मयंक श्रीवास्तव हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिल्या. फाल्यां सकाळी 7:15 वरांचेर मिरामार सर्कला कडल्यान ही सर्त सुरू जातली. जाल्यार मिरामार सर्कल ते दोनापावल सर्कल वाठारान ही जातली. खेळा मंत्री रमेश तवडकर हांच्या हस्तुकी आताचे उक्तावण जातले. हवामान. राज्यान सध्या कुडकुड्याचे शिये पडपाक लागला. फाटले 4 दीस राज्यान शेगीत पारो सकयल देवला आणि गांवगिऱ्या वाठारांत खूपच थंडी जाणवपाक लागल्या. इतले मजगती पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे चडांचड तापमान 33.8 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 18.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. सर्गेस्त मनोहर पर्रिकर हांच्या जयंती निमतान आयज मिरामार हांगच्या स्मारकाचेर फुलां भेटोवन मुखेलमंत्र्यांनी आर्गां ओपली. 2027 पयली चिंबलातली सगळीं घरां नावार जातली अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी लोकांक दिलां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पिंटो बंडाच्या यादीन आयज पणजे तांकां आर्गां ओपली. आनी फिट इंडिया संडीज ऑन सायकल हो भारत सरकारचो मुखेल उपक्रम फाल्यां आयताराक गोंयान आयोजीत केला अशी माहिती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे उपसंचालक मयंक श्रीवास्तव हांणी दिल्या. आणि इतल्यान त्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.